पाहिले जे स्वप्न रात्री ते तैसेच होत असे. हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी. ऐन तारुण्यात या आनंदवन भुवनाचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि आस्थागायत ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्या देहाची पर्वा न करता जे अहोरात्र परिश्रम करत आहेत, तसंच आपल्यासारख्या साधकांची जीवन उजळवून टाकत आहेत, ते म्हणजे आपले परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ. हा संपूर्ण सोहळा ज्यांच्या दृढ संकल्पातून एवढ्या दिमागदार पद्धतीने संपन्न झाला अशा आपल्या प्राणप्रिय स्वामी मकरंदनाथांना मी प्रार्थना करते की त्यांनी आता आपल्याला आशीर्वाद द्यावेत.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. य इदं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति भक्तिं मया परां कृत्वा मामे वैशत्य संशयः न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मान् अन्यः प्रियतरो भुवि. 18व्या अध्यायातल्या या 68 आणि 69व्या श्लोकाचा मी आता इथं उच्चार केला तो अशा करता केला की गीतेमध्ये सांगितलेलं जे परमतत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान हे परमगुह्य माझ्या भक्तांना जो सांगेल त्याची माझ्या ठिकाणी परमभक्ती निर्माण होऊन तो मलाच येऊन मिळेल यात काही शंका नाही असं भगवंतांचं हे वचन आहे. तसंच त्याच्यापेक्षा सर्व मनुष्य मात्रांमध्ये कोणीही माझं अधिक प्रिय करणारा असं मिळणार नाही, त्याच्यापेक्षा मला आवडणारा असा या भूमीत कोणीही होणार नाही असं भगवंत सांगतात. ज्ञानेश्वर भक्त ज्ञानेश्वरी भक्त तसंच ज्यांचं आराध्य दैवत श्री रामचंद्र आणि गुरु देखील रामचंद्र अर्थात स्वामी स्वरूपानंद अशी सगुण भक्ती ज्यांनी केली उत्तम प्रपंच आणि उत्तम व्यवसायाच्या अंगाने ज्यांनी कर्मयोग कसा असतो ते सगळ्या जगताला दाखवून दिलं. तसंच स्वामीजींनी सांगितलं तसं जे सोहम हंसारूढ होते ज्यांनी योग मार्गाचा प्रचार प्रसार केला कर्म भक्ती ध्यान आणि कर्मफल त्यागाच्या योगाने ज्यांनी शांती मिळवली आणि ज्ञानामध्ये अवगाहन केलं जे गुरुभक्त होते ज्यांचं स्वतःचं जीवन गुरुभक्तीनी आणि ज्ञानेश्वर भक्तीनी उजळून निघालं अशी प्रामाणिक भावना कायम जीवनभर जे व्यक्त करत राहिले अशा स्वामीजींची जन्मशताब्दी आपण गेले वर्षभर साजरी केली त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. स्वामीजी म्हणाले तसं हा शेवटचा दिवस आहे, इथून पुढे काय करायचं. स्वामीजींनी आखून दिलेल्या मार्गावरून चालायचं, एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. भगवद्गीतेमध्ये या 18व्या अध्यायात एव्हाना हे श्लोक वाचले तिथं आधी भगवंतांनी अर्जुनाला मन मना भव मद भक्ताः मद याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. तू तुझं मन माझ्या मनाशी एकरूप कर, तू माझा भक्त हो, तू माझी पूजा करणारा हो, मला शरण ये, मला नमस्कार कर, तू मला अत्यंत प्रिय आहेस, तू मलाच येऊन मिळशील असं भगवंत म्हणाले. आणि खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या श्लोकांवर निरूपण करताना बहार केली, सुवर्ण मणी सोन या ये कल्लोळू जैसा पाणीया तैसा मज धनंजया शरण येतू. आणि असं सगळं सांगितल्यानंतर ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. आणि मग ते म्हणतात मग सावळा स कंकणू बाहू पसरवनी दक्षिणू. जे रंगांनी सावळे आहेत, ज्यांच्या हातात कंकण दागिना आहे, असे आपला उजवा हात ज्यांनी पसरला, बाहू पसरवनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्त राजू, असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. ज्ञानेश्वरीचे जे अधिकारी स्वामीजी ते स्वरूपानंदांकडे गेले तेव्हाच ज्ञानेश्वरीचे अधिकारी होते. स्वरूपानंदांनी पहिल्या भेटीमध्येच सुमनू आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती पै गौप्यही परितया प्रती चावळी जे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचवन आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये असं सांगितलं. आणि एक प्रकारे स्वामीजींचं जे ज्ञानेश्वरी प्रेम आणि ज्ञानेश्वरीचा अधिकार होता त्यावर आता गुरुकृपा व्हायला हवी. जे गुप्त गुज अशी गोष्ट आहे ती गुरुकृपेशिवाय जी कळत नाही, ज्ञानेश्वरी समजली तरी ती गुरुकृपा स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेमुळे माधवनाथांवर झाली. त्या माधवनाथांनी 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. जसं स्वामीजींनी सांगितलं की नाथ संप्रदायाचा जो ध्यानाचा मार्ग आहे तो ध्यानाचा मार्ग सर्वच पूर्वसुरींनी जसा सांगितला तसा सांगणं हे स्वामीजींचं जीवित कार्य होतं. जसं स्वरूपानंदांचं जीवित कार्य तेच होतं. पण या संप्रदायातल्या सर्व अध्वर्यूंनी जशी ज्ञानेश्वरी सांगितली तशी स्वामीजींनी 40 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐशा भक्तालयी चौकटी माझ्या शुद्ध अशा भक्तांना गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी आ सवसाठी तुकसी जगी. जो अशा प्रकारे ज्ञानेश्वरी सांगतो त्याची जर माझ्याशी या जगतामध्ये तुलना करायची असेल तर तो सहज तोलला जाईल. का जे एकाक्षरपणेसी त्रिमात्रिकेची कुशी प्रणवू होता गर्भवासी साकडला एकाक्षर ब्रह्म ओंकार अ उ म या तीन मात्रांच्या योगानी जो या तीन मात्रांमध्ये जणू गर्भवासात अडकावा तसा अडकलेला तो गीतेची या बहाळी वेद बीज गेले पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांच्या आली तो ओंकार हा जनी सोडवला गर्भवासातून ती गीता ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी ती ही मंत्र रहस्य असणारी अशी गीता खरं म्हणजे रहस्यच गुप्त अशीच गोष्ट पण माझ्या भक्तांना जो जसं लहान बाळाला अर्भकाला माता ही अनन्य जीवन असते तिचं स्तन्य पिऊनच तो जसा कालकर्मणा करू शकतो तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहापाठी मजसी एकची होय तशा प्रकारे भक्तांना भक्तांची आणि गीतेची जो भेट घालून देतो तो देहानंतर देह टाकल्यानंतर माझ्याशी एकरूप होऊन जातो या ज्या दोन ओव्या आहेत या ओव्या देखील स्वामी माधवनाथांच्या म्हणजे तेव्हाच्या बाळासाहेब वाकड्यांच्या पहिल्या भेटीचं स्वरूप आनंदांनी उच्चारलेल्या होत्या त्या एकूण चार ओव्या होत्या त्याच्यातल्या दोन ओव्या इथं आलेल्या आहेत खरं म्हणजे गुप्त जे आहे ते गुप्त जाणण्यासाठी म्हणून तपाची गरज असते हा गीता संप्रदाय कोणाला सांगू नये याचं वर्णन भगवंतांनी केलं ते इदंतुते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन जो तप करत नाही जो भक्त नाही जो सेवा करत नाही तसंच ज्याच्या ठिकाणी असूया आहे तो या गीता श्रवणाचा अधिकारीच नाही असं भगवंतांनी सांगितलं ही गीता त्याला सांगू नये आणि खरं म्हणजे हेच पथ्य संप्रदाय चालवताना देखील आहे संप्रदाय चालवताना देखील जो तप करत नाही ज्याच्या ठिकाणी भक्ती नाही ज्याच्या ठिकाणी असूया आहे आणि जो सेवापरायण नाही त्याला अनुग्रहही देऊ नयेत याचं कारण म्हणजे जे गीता सांगते अथवा सद्गुरू सांगतात ते गुह्य सामान्य गुह्य देखील एकांतात सांगितलं जातं दोघांच्या एकांतामध्ये सामान्य गुह्य सांगितलं जातं गीतेसारखं जे गुह्य किंवा सद्गुरू शिष्याला उपदेश करतात ते गुह्य तत्वमसी हे गुह्य सांगण्यासाठी केवळ अस्तित्वाच्या पातळीवर गुरूंनी केवळ अस्तित्वाच्या पातळीवर असणाऱ्या शिष्याला खरं म्हणजे सांगायचं आहे शिष्याच्या चैतन्याकडे पाहून गुरूंनी आपल्या चैतन्यातून उपदेश करायचा आहे त्यामुळं स्वामीजींनी जे काम केलं ते काम ते कर्मयोगी म्हणून भक्त म्हणून ध्यानयोगी म्हणून आणि ज्ञानी मिळून पण याच्याही पुढे जाऊन पूर्ण भक्ताचं असं कार्य स्वामीजींनी केलं योग ही त्याची एक शाखा आहे कर्म ही भक्ताची एक शाखा आहे सगुण भक्ती देखील भक्तीची एक शाखा आहे भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्पराहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते हा भक्त सांगितलेला आहे सर्व कर्म करून मला जो अर्पण करतो जो मीच एक प्राप्तव्य आहे अशा पद्धतीने जीवनक्रम चालतो अनन्य होऊन माझं ध्यान करतो उपासना करतो तेषाम अहम समुद्धरता आणि याच्याही पुढे जाऊन याच श्लोकामध्ये एकापेक्षा एक कसे अधिक आहेत हे सांगताना ध्यानात कर्मफल त्याग हा त्यागात शांती ही अनंतरम, या सर्वातून कर्मफल त्याग आणि त्यागातून शांती असा क्रम भगवंतांनी सांगितला आणि तिथं ज्ञानी भक्त कसा होतो ते भगवंतांनी वर्णन करून अद्वेष्टा सर्व भूतानां इत्यादी श्लोकांमध्ये सांगितलं। म्हणून स्वामीजी हे त्यांच्या सद्गुरूंना जसे प्रिय होते तसे मला प्रिय आहेत असं भगवंत म्हणतात, ते श्लोक मी घेतलेले आहेत। आणि देहाचे ही लेणे घेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तो चिपडिये। देहाचं लेणं म्हणजे अलंकार वेगळेपणाने घेऊन तो जीव प्राणानी असतो, ज्ञानिया कर्मठा तापसा यया खुणेचिया माणूसा माझी तो येकू जैसा पढिये मज। ज्ञानी असतील, कर्म करणारे असतील, तापस म्हणजे तपस्वी असतील, पण गीता धर्म जो सांगणारा आहे तो या सर्वांमध्ये माझा अत्यंत आवडता आहे असं भगवंत म्हणाले। जैसा भूतळी आघवा आन न देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा। भक्तजनांचा आपण आता ही जी सीडी पाहिली तर भक्तजनांच्या मेळाव्यामध्ये स्वामीजी गीता सांगतायत, ज्ञानेश्वरी सांगतायत असं होतं। स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले होते की तुम्ही जी नित्य ज्ञानेश्वरी सांगता त्या ज्ञानेश्वरीच्या वेळेला मी तिथं उपस्थित असतो। स्वरूपानंदांना त्यांनी तरुण वयामध्ये आपल्या सद्गुरूंना ज्ञानेश्वरी हाताने लिहून दिली आणि जेव्हा भगवान विष्णूंनी सगुण दर्शन दिलं स्वरूपानंदांना तेव्हा बाकी काही चौकशी केली नाही। ते रामचंद्र गोडबोले ज्यांनी सद्गुरूंना ज्ञानेश्वरी आपल्या हाताने लिहून दिली तेच ना, असं म्हणून विष्णू त्यांच्या समोर येऊन उभे राहिले। वो रामचंद्र गोडबोले किधर है ते हिंदी मध्ये बोलले असं स्वरूपानंदांनी लिहून ठेवलं आणि क्षणभर त्यांना ते दर्शन झालं। म्हणून आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत चालत आलेल्या या संप्रदायाला ज्ञानेश्वर महाराजांनंतर फार मोठं वेगळं वळण मिळालं, एक आयामच मिळाला। ही ज्ञानेश्वरी सांगणं सोहम ध्यानाचा ज्ञानेश्वरी जे ठिकठिकाणी सांगितलेलं आहे अभ्यास करणं, त्याबरोबर आदिनाथांचा संप्रदाय असला तरी पांडुरंग भक्ती या एका विलक्षण मिश्रणाने हा संप्रदाय तयार झाला। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मज ईश्वराचे नि लोभे ते गीता पढता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांचे नव नेत्र पल्लवी रोमांचितू मंदा निळे कापवितू आमोद जळे ओलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गत बोलवीत जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी का जन्माचे फळ चकोरा होत जै चंद्र ये अंबरा नाना नवघन मयुरा वो देत पावे तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्यरत्नी उमपी वर्षे जो माझा रूपी हेतु ठेवनी। जो वर्षाव करतो भक्तांवर निरूपणाचा, ज्ञानेश्वरी निरूपणाचा, गीता सांगण्याचा, पण माझ्या मला प्राप्तीचा हेतू ठेवून जो हे सर्व करतो, नाहीतर प्रवचनाचा उद्देश नावलौकिक असू शकतो, प्रवचनाचा उद्देश पैसा मिळवणं असू शकतो म्हणजे नसला पाहिजे पण असताना दिसतो, प्रवचनाचा उद्देश मानाची इच्छा असा असताना दिसतो नसला पाहिजे, प्रवचनाचा उद्देश विद्वत्ता व्यक्त करणं हा असू शकतो नसला पाहिजे, तसा प्रवचनाचा उद्देश भगवत प्राप्ती असली तर भगवंतांना तो लाडका होतो असं भगवंत सांगतात। मग तयाचे निपाडे पढी अंते मज पुढे नाहीची गा मागे पुढे निहाळिता। अर्जुना हा ठायवरी मी तयाते सुये जिव्हारी अशा व्यक्तीला मी हृदयामध्ये ठेवतो। जो गीतार्थाचे करी परगुणे संता, जो गीतार्थाचं परगुण पारण संतांना करतो, असं ज्यांनी पारण केलं अशा महान विभूतीची ही जन्मशताब्दी आहे। ते प्रपंच करून परमार्थ करत होते, त्यांनी एक आदर्श व्यक्त केला, युवा पिढीला त्यांनी मोठ्या प्रमाणात आकृष्ट केलं। त्यांच्या परमार्थाला कर्मकांडाचं स्वरूप नव्हतं, गंडे दोरे धुपारे तोडगे याचा प्रश्न नव्हता, खोटी आश्वासनं ज्योतिष नव्हतं, पण काय होतं आणि कशा करता स्वरूपानंदांनी ते त्यांच्याकडे गेल्यानंतर अवघ्या 3-4 वर्षांमध्ये त्यांना संप्रदायाचे उत्तराधिकार दिले आणि मोठं धन्य असं ज्यांचं जीवन झालं। अशा महात्म्याच्या जन्मशताब्दीचा हा सोहळा इथं संपन्न होतो आहे। जयंतराव आपण आलात, जयंतरावांनी सांगितलं की तुम्ही मोठ्या प्रेमानी मला बोलावलं, पण तुम्हाला खरी एक गोष्ट सांगतो की जयंतरावांचा मला फोन आला की जन्मशताब्दीचा समारोप आहे आणि मला अजून निमंत्रण नाहीये। त्या मी चौकशी केली तर त्याच दिवशी निमंत्रण पोस्टात पडलेली होती। असं प्रेम ठेवून तुम्ही आलात, मला म्हणजे याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही असं जेव्हा घडतं तेव्हा। फार लवकर जरी निमंत्रण पाठवली, 15 दिवस आधी तरी जरा पंचाईत होते त्यामुळं 1-10 दिवस आधी पाठवायची असं ठरलं। त्यांचा शुक्रवारी फोन आला बरोबर, तर आणि आठवण ठेवून आले आणि जयंतराव तुम्ही आणि स्वामीजी पहिल्या दिवशी म्हणजे या शताब्दी महोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये आपण चौघच व्यासपीठावर होतो आणि तसा योग तुम्ही आल्यामुळं पावसून तुम्ही इतक्या प्रेमाने आलात हे स्वरूपानंदांचेच आशीर्वाद आहेत। स्वरूपानंदांनी जी स्वामी माधवनाथांवर कृपा केली त्याचं निदर्शक म्हणून आणि नंतर तुम्हालाही आमच्यावर प्रेम करावं असं वाटतं ही एक आम्हालाही आनंदाचीच गोष्ट वाटते दोघांनाही। तशा तऱ्हेने स्वामी माधवनाथांच्या या जन्मशताब्दी समारंभाचा हा सांगता सोहळा माझ्या या स्वामीजींच्या आणि स्वामीजी स्वामी माधवानंदांच्या आणि माझ्या या स्मरणानंतर वर्षाच्या अंगाने समाप्त झाला आणि आता स्वामीजींनी जे दिलं ते घडायचं काम जे आहे तर ते मूकपणाने करण्याचं, आपल्या ठिकाणी साधना करण्याचं, वाढवण्याचं हे आपल्याला जन्मभर करायचं आहे। आत्मदर्शनाचं ध्येय समोर ठेवून स्वामीजी म्हणायचे नॉट फेल्युअर बट लो अँबिशन इज क्राईम असं म्हणायचे। त्यामुळं तशा प्रकारे आपण सर्वजण आपलं ध्येय आहे त्याच्याकडे बघूया आणि मला असं वाटतं की स्वामीजींचे आणि सर्व संप्रदायाचेच सर्व पूर्वसुरींचे आशीर्वाद आपल्याला आहेत, त्यामुळं त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन हे आत्मदर्शनाच्या दिशेने प्रवृत्त होऊन यशस्वी होईल होवो अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो। हरिओम तत्सत्। हरि हरि। विठ्ठल 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 हरि हरि हरि।
अच्छा कार्यक्रमाची सांगता आपण भैरवीने करणार आहोत, पण तत्पूर्वी काही निवेदन करते। स्वामीजींची ग्रंथ संपदा सीडीज व फोटो हे मुख्य दरवाजाजवळ ग्रंथ विक्री केंद्रामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत। कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा। बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गणेशपुरम येथील केंद्र होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. केंद्राचे बाकीचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. आज आपण पूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि पूजनीय स्वामी माधवानंद यांना मनोमनच नमस्कार करणार आहोत. आपल्या कार्यक्रमाची सांगता आता भैरवीने करणार आहोत. स्वामी माधवनाथांनी आपल्या सर्वांसाठी ज्ञानेश्वर महाराजांजवळ एक प्रार्थना केली. ती प्रार्थना आता आपल्या गोड आवाजात सद्भक्त गौरी सरदेसाई हिच्याकडून आपण ऐकूया.
सम्यक दर्शन माधवा उधरा 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 ज्ञान राया शिवट गोड़ करा ज्ञान राया ज्ञान राया शिवट गोड़ करा ज्ञान राया शिवट गोड़ करा शिवट गोड़ करा शिवट गोड़ करा ज्ञान राया बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।